देशातील तरुणांच्या ओठावर कोणती गीतं आहेत यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते. राष्ट्रभक्तीने ओथंबलेली गीतं, स्फुल्लिंग चेतवणारी गीतं जर त्यांच्या ओठावर असतील आणि त्यांच्या कानी पडत असतील तर त्यांची मने जाज्वल्य देशभक्तीने पेटून उठतील. नसानसातून व धमन्यांमधून वाहणारं तरुण रक्त देशभक्तीचीच गीतं गाईल. आपल्या भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन हा युवा वर्ग आपला देश गुरुपदी नेईल यात तिळमात्र शंका नाही. म्हणूनच भारतीयांच्या मनामनात प्रकाशत असणाऱ्या ज्योतींना आव्हान आहे, तुम्ही या मातृभूमी पूजनास या.
साधने सया